नमस्कार. आज आपण डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग याबद्दल माहिती बघूया. कम्युनिकेशन म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक व्यक्तींमधील संवाद किंवा तुमचे फोनवरील संभाषण. एवढेच नव्हे तर तुम्ही कम्युनिकेशन हे न्यूजपेपर, मॅगझिन्स, टेलिव्हिजन, मीडिया याद्वारे करतात. आता आपण कम्युनिकेशनची प्रॉपर डेफिनेशन बघू. कम्युनिकेशन मीन्स शेअरिंग द इन्फॉर्मेशन. दिस शेअरिंग कॅन डन बिटवीन टू ऑर मोर दॅन टू डिव्हायसेस ऑर पर्सन्स. म्हणजेच काय? तर अर्थपूर्ण माहितीचा संग्रह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे म्हणजे कम्युनिकेशन होय. हे कम्युनिकेशन दोन पद्धतीने केले जाते. एक म्हणजे लोकल पद्धत आणि दुसरी रिमोट पद्धत. लोकल कम्युनिकेशन युजली ऑकर्स फेस टू फेस. हे कम्युनिकेशन आपण समोरासमोर करतो. अँड अदर साइड रिमोट कम्युनिकेशन टेक प्लेस ओव्हर डिस्टन्स. रिमोट कम्युनिकेशन म्हणजे कसं? तर तुम्ही नाशिकहून मुंबईला कोणाशी फोनवर बोलतात, या पद्धतीचं रिमोट कम्युनिकेशन. तर हा डेटा ट्रान्सफर होतो म्हणजे नक्की काय होतं? डेटा मीन्स इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन व्हॉट एव्हर फॉर्म इज अग्रीड अपॉन बाय द पार्टीज क्रिएटिंग अँड युझिंग द डेटा. म्हणजे सेंडर आणि रिसिव्हर, डेटा पाठवणारा आणि डेटा घेणारा यांनी ठरवलेला डेटा कुठल्या पद्धतीने असतो. डेटा हा आपण टेक्स्टद्वारे, इमेजेसद्वारे, ऑडिओद्वारे आणि व्हिडिओद्वारे पाठवू शकतो. थोडक्यात डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? तर एक्सचेंज ऑफ डेटा सच एज टेक्स्ट, पिक्चर, ऑडिओ, व्हिडिओ बिटवीन टू ऑर मोर दॅन टू डिव्हायसेस विच मे बी लोकल ऑर रिमोट कनेक्टेड व्हाया सम फॉर्म ऑफ ट्रान्समिशन मीडिया. थोडक्यात डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? तर एक्सचेंज ऑफ डेटा सच एज टेक्स्ट, पिक्चर, ऑडिओ, व्हिडिओ अँड अदर. आणि हा डेटा एक्सचेंज होताना कुठल्या तरी माध्यमातून होतो. म्हणजे की यासाठी एक माध्यम आवश्यक असते. तर माध्यम म्हणजे काय? तर कधी डेटा कम्युनिकेशन हे वायरलेस असते तर कधी वायर्ड असते. आता आपण डेटा कम्युनिकेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू. डेटा कम्युनिकेशनचे तीन कॅरेक्टरिस्टिक्स: डिलिव्हरी, अॅक्युरेसी आणि टाइमलाईननेस. डिलिव्हरी: डिलिव्हर डेटा टू द करेक्ट डेस्टिनेशन. डेटा मस्ट बी रिसिव्ड बाय द इंटेंडेड डिव्हायसेस ऑर यूजर. समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी पत्र पाठवायचं आहे तर त्यासाठी आवश्यक बाबी काय? तर तुम्हाला ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचं असेल त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. ऍड्रेस आणि त्याचं नाव प्रॉपर असेल तर पत्र योग्य ठिकाणी पोहोचेल. हेच लॉजिक डेटा कम्युनिकेशन मध्ये. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स अॅक्युरेसी. अॅक्युरेसी म्हणजे काय? तर डेटा हा अॅक्युरेट त्याच व्यक्तीला पोहोचला पाहिजे ज्या व्यक्तीला आपण सेंड करणार आहोत. डेटा दॅट हॅव बीन अल्टर्ड इन ट्रान्समिशन ऑर डॅमेज ऑर करप्ट अँड अदर साइड अनकरेक्टेड. तर अशा पद्धतीने जर डेटा पाठवला तर तो उपयोगाचा नसेल. म्हणून डेटा पाठवताना अॅक्युरेसी फार महत्वाची. टाइमलाईनलेस: हा डेटा पाठवताना अगदी अचूक वेळेत पाठवला गेला पाहिजे. डेटा जर लेट पोहोचला तर त्याचा उपयोग नाही. डेटा ए कडून बी कडे जात असताना तो बीला ज्या वेळेला हवाय त्याच वेळेत जर पोहोचला तर त्याला रिअल टाइम ट्रान्समिशन म्हणतात. डेटा रिप्रेझेंटेशन हे टेक्स्ट, नंबर, इमेज आणि ऑडिओ याद्वारे होते. तर टेक्स्ट कसा रिप्रेझेंट केला जातो ते बघू. टेक्स्ट बीट पॅटर्न मध्ये रिप्रेझेंट केला जातो. सेट ऑफ बीट पॅटर्न्स रिप्रेझेंट टेक्स्ट सिम्बॉल. इच सेट इज कॉल्ड कोड. आणि कोड रिप्रेझेंट करताना जी प्रोसेस केली जाते त्याला कोडिंग म्हणतात. आता नंबर कसा रिप्रेझेंट केला जातो ते बघू. नंबर सुद्धा बीट पॅटर्न मध्येच प्रेझेंट केला जातो. नंबर डायरेक्टली कन्वर्टेड टू अ बायनरी नंबर. डू नॉट यूज आस्की कोड. आता आपण इमेज कशी रिप्रेझेंट केली जाते ते बघू. इमेज सुद्धा बीट पॅटर्न मध्येच रिप्रेझेंट केली जाते. इमेज इज कंपोज्ड ऑफ मॅट्रिक्स ऑफ पिक्सेल. आता आपण ऑडिओ आणि व्हिडिओ हा कसा रिप्रेझेंट केला जातो ते बघू. ऑडिओ आणि व्हिडिओ हा इमेज टेक्स्ट हा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. ऑडिओ हा रेकॉर्डिंग अथवा ब्रॉडकास्टिंग या पद्धतीचा उपयोग करून ट्रान्सफर केला जातो आणि याची प्रोसेस कंटिन्युअस असते. आता डेटा कम्युनिकेशनसाठी कुठल्या कुठल्या कंपोनंट्सची गरज असते ते बघू. डेटा कम्युनिकेशन होण्यासाठी पाच माध्यमांची गरज असते. त्या म्हणजे मेसेज, सेंडर, रिसीव्हर, ट्रान्समिशन मीडिया आणि प्रोटोकॉल. मेसेज म्हणजे काय तर जी माहिती तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची आहे ती. आणि या माहितीमध्ये काय येते ते आपण मागे बघितलंच. टेक्स्ट, नंबर, इमेजेस, ऑडिओ आणि व्हिडिओ किंवा यांचे कॉम्बिनेशन. नंतर बघू सेंडर. सेंडर काय करतो तर डेटा सेंड करतो रिसिव्हरकडे. तो डेटा कम्प्युटर, वर्कस्टेशन, स्कॅनर, टेलिफोन, हँडसेट किंवा डिजिटल कॅमेरा याद्वारे डेटा सेंड करतो. आणि रिसिव्हर काय करतो तर हाच डेटा रिसीव्ह करतो. तो सुद्धा कम्प्युटर, वर्कस्टेशन, प्रिंटर, टेलिफोन, डिजिटल कॅमेरा याद्वारे रिसीव्ह करतो. आता ट्रान्समिशन मीडियम. ट्रान्समिशन मीडियम म्हणजे काय तर एका ठिकाणाहून ज्या वेळेला दुसऱ्या ठिकाणी डेटा जातो तो ज्या माध्यमातून जातो ते म्हणजे ट्रान्समिशन मीडियम. एकतर डेटा सेंड होताना वायर्ड थ्रू सेंड होतो किंवा वायर्डलेस असतो. ज्या वेळेला तो वायर्ड थ्रू सेंड होतो त्यावेळेला वायर्डच्या टेलिफोन लाईन्स, कोएक्झल केबल, ट्विस्टेड पेअर केबल, फायबर केबल या केबल्स थ्रू तो सेंड होतो. वायर्डलेस कम्युनिकेशनच्या वेळेला रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ह लिंक्स, सॅटेलाइट लिंक याचा उपयोग होतो. आता प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय तर सेंडरने आणि रिसिव्हरने बनवलेले नियम. आता हे नियम कुठले तर डेटा कुठे पाठवायचा आहे, कोणाला पाठवायचा आहे, का पाठवायचा आहे या पद्धतीचे नियम. किंवा डेटा टेक्स्ट मध्ये पाठवायचा आहे, इमेजेस मध्ये पाठवायचा आहे, ऑडिओ मध्ये पाठवायचा आहे की व्हिडिओ मध्ये पाठवायचा आहे. याचे उदाहरण द्यायचे म्हटले म्हणजे जापनीज माणसाला मराठीतून डेटा पाठवणे. जापनीज माणसाला मराठी कळणारच नाही तर त्याला डेटा पाठवून उपयोग काय. या पाच कंपोनंट्सचा उपयोग करून आपण डेटा ट्रान्सफर करतो. स्लाइड नंबर 7 वर याची फिगर दिलेली आहे. त्यात कळेलच सेंडर कडून मेसेज रिसिव्हरला जातो आणि त्यासाठी मीडियम टेलिफोन लाईन्स, कोएक्झल केबल, ट्विस्टेड पेअर केबल, फायबर केबल्स असते. वायरलेस असेल तर रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ह लिंक्स आणि सॅटेलाइट. आणि यासाठी सेंडर आणि रिसिव्हरने प्रोव्हाइड केलेले नियम हे महत्वाचे आहेत. आता कम्युनिकेशन करताना डेटा फ्लो कुठल्या पद्धतीने होतो. डेटा फ्लो तीन पद्धतीने होतो. सिम्प्लेक्स मेथड, हाफ ड्युप्लेक्स मेथड आणि फुल ड्युप्लेक्स मेथड. तर आधी आपण सिम्प्लेक्स मेथड काय ते बघू. सिम्प्लेक्स मेथड इज वन वे स्ट्रीट, मीन्स इट इज युनिडायरेक्शनल. म्हणजेच यात दोन डिव्हाइस असतात, एक डिव्हाइस इनपुट देतो तर दुसरा डिव्हाइस आउटपुट देतो. याचे उदाहरण द्यायचे म्हटले म्हणजे कीबोर्ड आणि कम्प्युटर. कीबोर्ड फक्त इनपुट देतो आणि कम्प्युटर त्याचे आउटपुट. द सिम्प्लेक्स मोड कॅन यूज द एंटायर कपॅसिटी ऑफ द चॅनल टू सेंड डेटा इन वन डायरेक्शन. आता पुढची मेथड म्हणजे हाफ ड्युप्लेक्स मेथड. या मेथडमध्ये सेंडर आणि रिसिव्हर दोघं डेटा ट्रान्समिट करतात आणि रिसीव्ह करतात, पण ते एकाच वेळेत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे वन वे रोड, तर दोघांमधील आधी एक कार जाईल आणि नंतर दुसरी कार जाईल. याच पद्धतीने डेटा कम्युनिकेशन होईल. या पद्धतीचा उपयोग आपण वॉकी टॉकीज आणि सिटीजन बँड या ठिकाणी करतो. आता आपण फुल ड्युप्लेक्स मेथड बघू. फुल ड्युप्लेक्स मोड लाईक एज अ टू वे स्ट्रीट, दिस डेटा शेअरिंग ऑकर्स इन टू वेज. दिस लिंक कंटेन टू फिजिकल सेपरेट ट्रान्समिशन पाथ, वन फॉर सेंडिंग अँड अदर फॉर रिसिव्हिंग. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे टेलिफोन नेटवर्क. ज्यावेळेला दोन व्यक्ती टेलिफोनवर बोलत असतात त्यावेळेला त्यांचे बोलणे आणि ऐकणे ह्या दोन प्रोसेस एकाच वेळेत सुरू असतात. डेटा कम्युनिकेशनसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज असते. हार्डवेअरमध्ये कम्प्युटर टर्मिनल नेटवर्क, कम्युनिकेशन मीडिया, हब, ब्रिजेस, स्विचेस, राउटर्स, गेटवे, फ्रंट एंड प्रोसेसर, कंट्रोलर, प्रोटोकॉल कन्व्हर्टर इत्यादी कंपोनंट असतात. हार्डवेअर डिव्हाइस हे तसे स्टेबल असते, पण जेव्हा सॉफ्टवेअर चेंज होते तेव्हा नेटवर्कसाठी हार्डवेअर अपग्रेड होते. आणि सॉफ्टवेअरचे फंक्शन म्हणजे कम्युनिकेशन विथ टर्मिनल, टर्मिनल डेफिनेशन, एरर चेकिंग, फ्लो कंट्रोल आणि नेटवर्क ऍक्सेस. नेटवर्कचे काही इम्पॉर्टंट क्रायटेरिया आपण बघू. नेटवर्कचे क्रायटेरिया म्हणजे परफॉर्मन्स, रिलायबिलिटी आणि नेटवर्क सिक्युरिटी. तर सर्वप्रथम आपण परफॉर्मन्स बघू. नेटवर्कचा परफॉर्मन्स हा दोन पद्धतीने मोजला जातो, एक म्हणजे ट्रान्समिशन टाइम आणि दुसरा म्हणजे रिस्पॉन्स टाइम. ट्रान्समिशन टाइम म्हणजे मेसेज हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ. तसेच रिस्पॉन्स टाइम बिटवीन अँड इन्क्वायरी अँड रिस्पॉन्स टाइम. म्हणजे तुम्ही मेसेज पाठवला, म्हणजे ए कडून मेसेज बी कडे गेला तर आधी त्या मेसेजची इन्क्वायरी होईल, त्यानंतर बी जो रिस्पॉन्स ए ला पाठवेल त्यात लागणारा वेळ म्हणजे रिस्पॉन्स टाइम. नेटवर्क परफॉर्मन्स हा नंबर ऑफ फॅक्टर्सवर डिपेंड असतो. नंबर ऑफ युजर्स, टाइप ऑफ ट्रान्समिशन मीडियम, हार्डवेअर कपॅबिलिटी अँड इफिशियन्सी ऑफ सॉफ्टवेअर इत्यादी गोष्टींवर हा परफॉर्मन्स डिपेंड असतो. पुढे म्हणजे नेटवर्क रिलायबिलिटी. ही रिलायबिलिटी फ्रिक्वेन्सीमध्ये मोजली जाते. मेसेज सेंड आणि रिसीव्ह करण्यासाठी जशी ॲक्युरेसीची गरज असते त्याच पद्धतीने रिलायबिलिटीची सुद्धा गरज असते. आता नेटवर्क सिक्युरिटी. जो डेटा अथवा इन्फॉर्मेशन तुम्ही पाठवणार आहे त्याला प्रोटेक्ट करणे म्हणजे सिक्युरिटी. सिक्युरिटी ऑल्सो डील्स विथ द प्रिव्हेंटिंग डेटा फ्रॉम डिस्क्लोजर ॲज वेल ॲज मॉडिफिकेशन ऑफ डेटा ऑन ट्रॅव्हल. म्हणजे एक वेळेला तुम्ही डेटा पाठवला पण त्यात तुम्ही अजून काही मॉडिफिकेशन करून तो डेटा पुन्हा पाठवला तर मॉडिफिकेशन करून पाठवलेल्या डेटासाठी सेक्युरिटी ही फार महत्वाची आहे. तर हे झाले नेटवर्कचे क्रायटेरिया. आपण डेटा ट्रान्समिशनसाठी वेगवेगळे मीडियम बघितले, वायर्ड मीडिया आणि वायरलेस मीडिया. त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. सर्वप्रथम आपण बघू वायर्ड मीडिया. त्यात ट्विस्टेड पेअर वायर केबल, एक किंवा एकापेक्षा जास्त ट्विस्टेड वायरचा ग्रुप असतो. याचा उपयोग टेलिफोन सर्व्हिसमध्ये होतो. कम्प्युटर जोडण्यासाठी या वायरचा उपयोग केला जातो. ट्विस्टेड पेअर वायर, इंडिपेंडली इन्सुलेटेड वायर. इन दिस वन वायर कॅरीज सिग्नल अँड अदर वायर इज ग्राउंडेड अँड ऍब्सॉर्ब सिग्नल इंटरफेस. सेकंड टाईप कोएक्झिल केबल. कोएक्झिल केबल ही ट्विस्टेड पेअर केबलपेक्षा जास्त फास्ट डेटा ट्रान्समिशन करते. यात एका सिग्नल वायरला मेटल मटेरियलमध्ये कोटेड केलेले असते. पुढचे म्हणजे फायबर ऑप्टिक्स. ही कोएक्झिल केबल आणि ट्विस्टेड वायर केबल यापेक्षा अगदी वेगळी असते. मेनी एक्स्ट्रीमली थिन स्ट्रँड्स ऑफ ग्लास और प्लास्टिक बाउंड टुगेदर इन अ शेथिंग आणि ते विथ सिग्नल लाईट बीम्स ट्रान्समिट करतात. त्याचा उपयोग व्हॉइस डेटा आणि व्हिडिओ यासाठी होतो. याचे ऍडव्हान्टेज म्हणजे याची बँडविथ ही मेटल केबलपेक्षा मोठी असते. एका वेळेला जास्तीत जास्त डेटा कॅरी करतो. फायबर ऑप्टिक हे मेटल वायरपेक्षा बारीक आणि हलके असते. डेटा ट्रान्समिट करताना हा डिजिटली आणि ॲनालॉजिकली ट्रान्समिट करतो. ज्या पद्धतीने याचे ऍडव्हान्टेजेस आहे त्याच पद्धतीने याचे डिसऍडव्हान्टेज पण आहे. फायबर ऑप्टिक हे मोर एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचप्रकारे ही वायर स्प्लिट करायला फार कठीण असते. ज्या पद्धतीने आपण वायर ट्रान्समिशन मीडिया बघितला त्याचप्रमाणे वायरलेस ट्रान्समिशन मीडिया बघू. त्यात सर्वप्रथम ब्रॉडकास्ट रेडिओ हा सिग्नल्स एअर थ्रू डिस्ट्रीब्यूट करतो. सिग्नल्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हा अँटेनाचा वापर करतो. याची रेंज शॉर्ट असल्याकारणाने आपण याचा उपयोग स्टेशनरी लोकेशनसाठी करतो. पुढे सेल्युलर रेडिओ. याचा उपयोग मोबाईल कम्युनिकेशनसाठी होतो. हा हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्ज व्हॉइस आणि डेटा यामध्ये ट्रान्समिट करतो. हा फ्रिक्वेन्सीला युटिलाइज करतो, म्हणजेच की रियूज करतो. पुढे आपण बघू मायक्रोवेव्ज. रेडिओ वेव्ज हाय स्पीड ट्रान्समिशन प्रोव्हाइड करतात. याचे ट्रान्समिशन पॉइंट टू पॉइंट होते. मायक्रोवेव्हचा उपयोग आपण सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी करतो. सॅटेलाइट कम्युनिकेशन हे एका अर्थ स्टेशनवरून सिग्नल रिसीव्ह करते आणि दुसऱ्या ठिकाणी रिब्रॉडकास्ट करते. पुढे आपण बघू इन्फ्रारेड ट्रान्समिशन, सेंडिंग सिग्नल थ्रू द एअर व्हाया लाईट वेव्ज. म्हणजेच हे लाईट वेव्ज थ्रू सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करते. याचा उपयोग आपण ज्या वेळेला शॉर्ट डिस्टन्स असते त्याच वेळेला करू शकतो. यूज टू कनेक्ट व्हेरियस कंपोनंट डिव्हाइस सच एज हँडहेल्ड कम्प्युटर. हे झाले वायरलेस ट्रान्समिशन मीडियम. आपण डेटा कम्युनिकेशनसाठी लागणारे मीडिया बघितले. त्याच पद्धतीने डेटा कम्युनिकेशनसाठी ट्रान्समिशन मोडची गरज असते. तर आता हे ट्रान्समिशन मोड कुठले ते आपण बघू. डेटा ट्रान्समिशन हे दोन पद्धतीने होते, एक म्हणजे पॅरेलल पद्धत, दुसरी म्हणजे सिरियल पद्धत. तर सर्वप्रथम आपण पॅरेलल ट्रान्समिशन बघू. पॅरेलल इंटरफेस हे मोस्टली प्रिंटर, हार्ड ड्राइव्स आणि इतर पेरिफेरल डिव्हाइस याला जोडलेले असते. पॅरेलल ट्रान्समिशन इज अ फॉर्म ऑफ सिग्नल ट्रान्समिशन. पॅरेलल ट्रान्समिशन हे एका वेळेला 8 बिट्स किंवा त्यापेक्षा जास्त डेटा ट्रान्सफर करतात. मीन्स पॅरेलल मोड मल्टिपल बिट्स आर सेंड विथ ईच क्लॉक टिक. पॅरेलल डेटा सेंड करण्यासाठी एक आणि एकच वेळ असतो. थोडक्यात पॅरेलल ट्रान्समिशन 8 बिटचा डेटा ज्या वेळेला सेंड करतो त्यावेळेला 8 वायर्स यूज करतो. या 8 वायरचा ग्रुप एका केबलमध्ये केलेला असतो, म्हणजे प्रत्येक बीटसाठी त्याची सेपरेट वायर असते. दिस 8 बीट्स ट्रान्समिट विथ इच क्लॉक टिक फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर डिव्हाइस. पॅरेलल कम्युनिकेशन हे लिमिटेड असते, म्हणजे आपण ते 6 मीटर पर्यंत वापरू शकतो. बूट सिग्नल्स हे लॉंगर डिस्टन्स पर्यंत वापरू शकतो. याचा ऍडव्हान्टेज म्हणजे सर्व बिट्सचा जो स्पीड आहे तो सारखा असतो, त्यामुळे ट्रान्समिशनचा स्पीड देखील वाढतो. ज्या पद्धतीने याचे ऍडव्हान्टेज आहे त्या पद्धतीने याचे डिसऍडव्हान्टेज पण आहे. याचा सर्वात महत्वाचा डिसऍडव्हान्टेज म्हणजे तो फार एक्सपेन्सिव्ह आहे, आणि दुसरा म्हणजे त्याचा उपयोग आपण शॉर्ट डिस्टन्स साठी करू शकतो. तर हा झाला डेटा कम्युनिकेशन साठी पॅरेलल मोड. डेटा कम्युनिकेशन साठी लागणारा दुसरा मोड म्हणजे सिरियल मोड. इन सिरियल मोड 1 बीट इज सेंड विथ इच क्लॉक टिक. म्हणजे आपण बघितलं पॅरेलल मोड मध्ये एका वेळेला आपण 8 बीट किंवा त्यापेक्षा जास्त बीट आपण ट्रान्सफर करू शकतो, पण सिरियल मोड मध्ये आपण एका वेळेला फक्त एकच बीट ट्रान्समिट करू शकतो. सिरियल मोड मध्ये ट्रान्समिशनसाठी 2 सब क्लासेस असतात, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. आणि असिंक्रोनस सिरियल इंटरफेस हे जनरली डेटा कम्युनिकेशन इक्विपमेंटचा वापर करते, म्हणजे मॉडेम्स टू डेटा टर्मिनल इक्विपमेंट सच एज कॉम्प्युटर अँड टर्मिनल. सिरियल ट्रान्समिशन एका वेळेला एकच बीट फॉलोज करते, म्हणून एकाच कम्युनिकेशन चॅनलची गरज असते. सिरियल ट्रान्समिशनचा ऍडव्हान्टेज असा की त्याला एकच कम्युनिकेशन चॅनल लागते, म्हणून तो कॉस्ट रिड्यूस ट्रान्समिशन करतो. 2 डिव्हाइस मधील कम्युनिकेशन हे सिरियल टू पॅरेलल आणि पॅरेलल टू सिरियल असते. आपण बघितले सिरियल मोडचे 2 सब क्लासेस असतात, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. तर आता सिंक्रोनस म्हणजे काय ते बघू. सिंक्रोनस मीन्स सिरियल डेटा दॅट रिक्वायर्स अ सिंक्रोनायझिंग क्लॉक सिग्नल बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. याचा अर्थ असा, डेटा सेंड करताना सेंडर आणि रिसिव्हर या दोघांचाही टायमिंग हा सारखा सेट केलेला असतो. म्हणजेच ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यामध्ये डेटा ट्रान्समिशन होण्यासाठी कोहरंट क्लॉकिंग सिग्नलची गरज असते. ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यासाठी ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यात डेटा ट्रान्समिशन होण्यासाठी जे क्लॉक अवेलेबल असते त्या क्लॉकला डेटा क्लॉक असेही म्हणतात. डेटा क्लॉक इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सिरियल डेटा स्ट्रीम ऍट द रिसिव्हर बाय स्पेशल सर्किट कॉल्ड क्लॉक रिकव्हरी सर्किट्स. सिंक्रोनायझेशनला मेंटेन ठेवण्याचे काम क्लॉक रिकव्हर्ड करते. ही टेक्निक शॉर्ट डिस्टन्सवर आपण वापरू शकतो. जर सिंक्रोनायझेशन टेक्निक आपण लॉंग डिस्टन्सवर यूज केली तर ती टायमिंग एरर ऑकर करते. सिंक्रोनस ट्रान्समिशन हे असिंक्रोनस ट्रान्समिशन पेक्षा इफिशियंट आहे आणि तितकेच त्यापेक्षा रिलायबल सुद्धा आहे. सिंक्रोनस ट्रान्समिशन 20% मोर ओव्हरहेड ऑफ असिंक्रोनस ट्रान्समिशन. सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये स्टार्ट आणि स्टॉप बीटचा वापर होत नाही. यात सेपरेट क्लॉक फक्त डेटा ट्रान्समिशन इक्विपमेंट आणि डेटा कम्युनिकेशन इक्विपमेंट मध्ये वापरतात. म्हणजेच यात शॉर्ट डिस्टन्स असते म्हणून सिंक्रोनस ट्रान्समिशनचा उपयोग यामध्ये केला जातो. आता आपण असिंक्रोनस डेटा असिंक्रोनस ट्रान्समिशन काय आहे ते बघू. असिंक्रोनस डेटा फॉर्मॅट्स इन कोऑपरेट द यूज ऑफ फ्रेमिंग बिट्स टू एस्टॅब्लिश द बिगिनिंग अँड एंडिंग ऑफ द डेटा कॅरेक्टर्स. म्हणजे यात स्टार्ट बीट आणि स्टॉप बीटचा उपयोग होतो. यात ट्रान्समीटर आणि रिसिव्हर चा क्लॉक टाइम सेट केलेला नसतो. म्हणजेच सेंडर रिसिव्हर आणि ट्रान्समिशन साठी वापरलेले नोड या प्रत्येकाचा वेळ हा सारखाच सेट केलेला नसतो. असिंक्रोनस डेटा ट्रान्सफर हा सिरियली ट्रान्सफर होतो. याचा उपयोग मॉडेम्स आणि टेलिकम्युनिकेशन डिव्हाइस यासाठी होतो. डेटा ट्रान्समिट असिंक्रोनस ट्रान्समिशन डेटा ट्रान्समिट कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ बाइट्स सेपरेटेड बाय स्टार्ट अँड स्टॉप बिट्स. म्हणजे हा कंटिन्युअसली डेटा ट्रान्सफर करतो स्टार्ट बीट आणि स्टॉप बीटचा उपयोग करून. स्टार्ट बीट आणि स्टॉप बीट हे प्रत्येक फ्रेम मध्ये अवेलेबल असते. असिंक्रोनस ट्रान्समिशन विच सम टायमर और क्लॉकिंग मेकॅनिझम इज यूज्ड टू एन्श्युअर अ स्टेडी फ्लो ऑफ डेटा बिटवीन द डिव्हायसेस. असिंक्रोनस ट्रान्समिशन हे सिंक्रोनस ट्रान्समिशन पेक्षा स्लो डेटा ट्रान्सफर करते. असिंक्रोनस डेटा ट्रान्समिशन हे लो स्पीड साठी सुटेबल आहे, पण याचा स्पीड आपण इन्क्रीज करू शकतो तो डेटा कॉम्प्रेशनच्या सहाय्याने. तर हे झाले डेटा ट्रान्समिशन मोड. आता आपण नेटवर्क बद्दल माहिती बघूया. इंडस्ट्रीमध्ये कम्प्युटरने कमी वेळेत खूप मोठी प्रगती केली आहे. ही प्रगती इंडस्ट्रीमध्ये नाही तर कम्प्युटरचा वापर आता सर्व ठिकाणी होतो. कम्प्युटर नेटवर्किंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नेटवर्क असते, लहान मोठे, काही आपल्या माहितीतले तर काही माहीत नसलेले. प्रत्येक नेटवर्कचे गोल, स्केल आणि टेक्नॉलॉजी ही अगदी वेगवेगळी असते. नेटवर्क म्हणजे काय याचे चांगले उदाहरण द्यायचे म्हटले तर इंटरनेट होय. इंटरनेट हे नेटवर्कचे कलेक्शन आहे. वेगवेगळे नेटवर्क कॉमन प्रोटोकॉल वापरून कॉमन सर्व्हिस प्रोव्हाइड करते. इंटरनेटचा वापर आपण ऑर्गनायझेशनमध्ये, स्कूलमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये, लायब्ररीजमध्ये आणि गव्हर्नमेंट एजन्सीज यामध्ये करतो. मोर दॅन 100 कंट्रीज युजेस इंटरनेट अँड मिलियन ऑफ पीपल यूजर ऑफ इंटरनेट. नेटवर्क इज अ ग्रुप ऑफ कनेक्टेड कम्युनिकेटिंग डिव्हायसेस सच एज कम्प्युटर अँड वर्कस्टेशन. म्हणजेच अनेक कम्प्युटर एकमेकांना केबलच्या सहाय्याने जोडलेले असतात. याच नेटवर्कचा उपयोग आपल्याला डेटा कम्युनिकेशनसाठी होतो. ज्या वेळेला आपण डेटा कम्युनिकेशन करतो म्हणजे एका ठिकाणावरून माहिती दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो, दोन किंवा अधिक व्यक्ती किंवा उपकरणाच्या सहाय्याने, त्यावेळेला त्या उपकरणांमध्ये नेटवर्क तयार करणे फार महत्वाचे असते. थोडक्यात सांगायचे म्हणजे नेटवर्कमुळे आपण दोन डिव्हायसेसमध्ये इन्फॉर्मेशन म्हणजेच डेटा कम्युनिकेट करू शकतो. नेटवर्कचे मुख्य पर्पज म्हणजे दोन किंवा अधिक क्लायंट्स ऑर्डरली डेटा एक्सचेंज करतात. आता आपण नेटवर्कच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट बघू. आपण बघितले नेटवर्क हे सेट ऑफ डिव्हायसेस आहे. ते कम्युनिकेशन लिंक्सने जोडलेले असते, डेटा सेंड करणे आणि रिसीव्ह करणे हे नेटवर्कवर केले जाते. नेटवर्क इज अ सेट ऑफ कम्प्युटर. त्याची लिंक ही परमनंटली असते, म्हणजे दोन कम्प्युटर एकाच डेस्कवर केबल थ्रू जॉईन केलेले असतात किंवा हजारापेक्षा जास्त कम्प्युटर पूर्ण वर्ल्डमध्ये जॉईन केलेले असतात. नेटवर्कचा वापर आपण रिसोर्स शेअरिंग म्हणून करतो. म्हणजेच हार्डवेअर रिसोर्सचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने डेटा शेअर करू शकतो. आणि ऑर्गनायझेशनमध्ये व्यक्ती चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकते. आता आपण नेटवर्कचे क्लासिफिकेशन बघू. नेटवर्कचे क्लासिफिकेशन हे फिजिकल साईज, टोपोलॉजी, सेक्युरिटी, नेटवर्क आर्किटेक्चर यांमध्ये होते. तर सर्वप्रथम आपण फिजिकल साईज बघू. फिजिकल साईज मध्ये नेटवर्कचे तीन प्रकार असतात, लॅन, वॅन आणि मॅन. आता टोपोलॉजी बघू. टोपोलॉजी मध्ये बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी या प्रकारच्या टोपोलॉजी असतात. नेक्स्ट इज सिक्युरिटी. नेटवर्क कॅन बी बेस्ड ऑन वर्क ग्रुप्स. ऑल मशीन्स कंट्रोल देअर ओन सिक्युरिटी आणि ती सर्व्हरवर डिपेंड असते. पुढे आपण बघू नेटवर्क आर्किटेक्चर. नेटवर्क आर्किटेक्चर इज एन अम्ब्रेला टर्म डिस्क्राइबिंग टोपोलॉजीज, एक्सेस मेथड्स, प्रोटोकॉल्स, अदर टेक्नॉलॉजीज यूज फॉर नेटवर्किंग. आता ह्या कम्प्युटर नेटवर्कचे उपयोग काय होतात ते बघूया. या कम्प्युटर नेटवर्कचे उपयोग आपल्याला रिसोर्स शेअरिंग, इन्फॉर्मेशन शेअरिंग, होम ऍप्लिकेशन्स यामध्ये होतो. तर सर्वप्रथम रिसोर्स शेअरिंग काय ते बघू. रिसोर्स शेअरिंग म्हणजे नेटवर्कसाठी लागणारे रिसोर्स शेअर करणे. उदाहरणार्थ प्रिंटर, स्कॅनर. दिस रिड्यूस नंबर ऑफ हार्डवेअर ॲटम्स. रिसोर्स शेअरिंगमुळे आपल्याला हार्डवेअरचे ॲटम्स कमी लागतात. आपल्याला नेहमी बघण्यात येणारं आपण एक उदाहरण बघू. तुमच्या कम्प्युटरच्या लॅब्समध्ये तुम्हाला प्रत्येक मशीनसाठी सेपरेट प्रिंटर नसते, तर तीन किंवा चार मशीन्स मिळून एक प्रिंटर. अशा प्रकारे तुम्ही ठराविक स्टुडंट्सचा ग्रुप मिळून एक प्रिंटर शेअर करतात. हेच झाले रिसोर्स शेअरिंग. तसंच ऑफिसेसमध्ये सुद्धा एखाद्या ऑफिसमधील वर्करचा ग्रुप कॉमन प्रिंटर वापरतात. तर कळालं रिसोर्स शेअरिंग. त्याच पद्धतीने इन्फॉर्मेशन शेअरिंग. आता हे इन्फॉर्मेशन शेअरिंग म्हणजे काय? तर नेटवर्कच्या सहाय्याने आपण इन्फॉर्मेशन शेअर करतो. इन्फॉर्मेशन शेअर करतो म्हणजे काय? उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या दोन ब्रांच आहे. एक ब्रांच न्यू दिल्लीला आणि दुसरी ब्रांच सिंगापूरमध्ये. ब्रांच मॅनेजर दिल्लीला असताना त्याला सिंगापूरमधील एम्प्लॉईचा डेटा शेअर करायचा आहे, तर तो दिल्लीला असताना सुद्धा सिंगापूरचा डेटा शेअर करू शकतो. हे झाले इन्फॉर्मेशन शेअरिंग. पुढे आपण बघू होम ऍप्लिकेशन. आता आपण विचार करू की घरी राहणाऱ्या व्यक्तीला कम्प्युटरची गरज काय? आधी लोक फक्त वर्ड प्रोसेसिंग आणि गेम यासाठी कम्प्युटरचा उपयोग करत होते. पण आता हे चित्र अगदी उलटलंय. म्हणजेच काय? तर आता लोक कम्प्युटरचा उपयोग इंटरनेट ऍक्सेस करण्यासाठी करतात. तर ह्याच इंटरनेटचा उपयोग लोक कुठे कुठे करतात? ऍक्सेस टू रिमोट इन्फॉर्मेशन, पर्सन टू पर्सन कम्युनिकेशन, इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता हे पॉइंट आपण वन बाय वन बघू. ऍक्सेस टू रिमोट इन्फॉर्मेशन म्हणजे काय? surfing the World Wide Web for information or just for fun? तर आता इन्फॉर्मेशन कुठल्या स्वरूपात अवेलेबल असते? तर आर्ट्स, बिझनेस, कुकिंग, गव्हर्नमेंट, हिस्ट्री, हॉबीज, सायन्स, स्पोर्ट, ट्रॅव्हल अँड मेनी अदर्स. आपण ऑनलाईन न्यूजपेपर सुद्धा वाचू शकतो. त्याच पद्धतीने मॅगझिन्स, सायंटिफिक जर्नल्स वगैरे आपण ऑनलाईन वाचू शकतो. आहे ना फायदा ऍक्सेस टू रिमोट इन्फॉर्मेशनचा? आता पुढे बघू पर्सन टू पर्सन कम्युनिकेशन. म्हणजेच काय? तुम्ही मुंबईला आहात आणि तुम्हाला नाशिकमधील तुमच्या मित्राशी बोलायचे आहे, तर तुम्ही इंटरनेटच्या साह्याने ईमेल करून किंवा चॅटिंग करून त्याच्याशी संभाषण साधू शकतात. मीन्स कम्युनिकेट वन और मोर अदर पीपल ॲट अ टाइम. तिसरं म्हणजे इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट. तर यात काय? तर तुम्ही लाईव्ह टेलिव्हिजन बघू शकतात. कोणत्याही वेळेत आपण कुठल्याही ठिकाणी टीव्हीवरील प्रोग्राम अथवा पिक्चर बघू शकतो. किंवा वेगवेगळे फन प्रोग्राम्स असतात तेही आपण बघू शकतो. पुढे आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. यात आपण होम शॉपिंग करू शकतो. वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांचा बनवलेला कॅटलॉग हा ऑनलाईन ठेवलेला असतो. कस्टमरने प्रॉडक्ट सिलेक्ट करायचा आणि खरेदी करायचा. आता बरेच व्यक्ती त्याचे इलेक्ट्रिक बिल पेईंग, बँक अकाउंट, रेल्वे रिझर्वेशन ऑनलाईन हँडल करतात. प्रत्येक गोष्टीचे जसे ॲडव्हान्टेजेस असतात त्याचप्रकारे त्याचे डिसॲडव्हान्टेज पण असतात. तर आता आपण याचे डिसॲडव्हान्टेज बघू. सर्वप्रथम एक्सपेन्सिव्ह टू इन्स्टॉल, हा त्याचा सर्वात मोठा डिसॲडव्हान्टेज. केबल, नेटवर्क कार्ड्स अँड सॉफ्टवेअर, इट्स मोर एक्सपेन्सिव्ह. किंवा इन्स्टॉलेशनचे वगैरे जर प्रॉब्लेम आले तर ते आपल्याला टेक्निशियन बोलवूनच करता येतात. त्यासाठी टेक्निशियनला पे करणे वगैरे वगैरे सर्व काही फार एक्सपेन्सिव्ह असते. दुसरं म्हणजे रिक्वायर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाइम. तर आता आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, म्हणजे की रिसोर्स शेअरिंग, इन्फॉर्मेशन शेअरिंग, होम शॉपिंग वगैरे वगैरे, तर त्यासाठी याचे मेंटेनन्स ठेवणे फार महत्वाचे असते. प्रॉपर मेंटेनन्स ठेवण्यासाठी टाइम अँड एक्सपर्टाइज कन्सिडर करावे लागते. तिसरा डिसॲडव्हान्टेज म्हणजे सर्व्हर मे बी फेल. वेन सर्व्हर गोज डाऊन देन एंटायर नेटवर्क मे कम टू हॉल्ट. म्हणजे सर्व्हरने जर काम केले नाही तर तुमच्या पुढचे इन्फॉर्मेशन शेअरिंग, रिसोर्स शेअरिंग किंवा होम शॉपिंग किंवा ईमेल वगैरे तुम्ही करता आहात तर हे सगळं तुम्हाला नाही करता येणार. याचे उदाहरण द्यायचे म्हटले म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये सर्व काम कम्प्युटरच्या साह्याने होते. म्हणजेच पेशंट आला त्याची नोंद करणे, पेशंटला डिस्चार्ज देणे, पेशंट्सचे मेडिसिनची लिस्ट वगैरे वगैरे सर्व. हा सर्व डेटा तुमचा कम्प्युटरमध्ये असणार. समजा त्या पेशंटला आज डिस्चार्ज द्यायचा आणि त्याच वेळेला सर्व्हर बंद पडले तर काय? तुमच्याकडे पेशंट आल्याची नोंद, त्याचे मेडिसिन्स वगैरे सर्व तुमचा डेटा हा कम्प्युटरमध्ये असणार. पण सर्व्हर बंद पडल्यामुळे तुम्हाला त्याचे डिस्चार्ज बिल तयार करता येणार नाही. जोपर्यंत सर्वर काम करत नाही तोपर्यंत पेशंटला डिस्चार्ज देता येणार नाही. आहे ना हा डिसएडव्हान्टेज. आता ह्या नेटवर्कसाठी आपल्याला कुठले कुठले हार्डवेअर्स गरजेचे असतात? नेटवर्क इंटरफेस कार्ड्स, रिपीटर्स, हब्स, ब्रिजेस, स्विचेस, राउटर्स. या सर्व हार्डवेअर कंपोनंट्सची आपल्याला नेटवर्कसाठी गरज असते. आपण आधी नेटवर्कचे क्लासिफिकेशन केले, त्यात आपण नेटवर्कची फिजिकल साईज बघितली. फिजिकल साईजचे तीन प्रकार बघितले, लोकल एरिया, वाईड एरिया आणि मेट्रोपॉलिटन एरिया. या तिघ नेटवर्कची आपण डिटेल माहिती बघू. सर्वप्रथम लोकल एरिया. लोकल एरियासाठी ऑप्टिकल फायबर कनेक्शन मेथड वापरतात आणि त्याचे फंक्शनल रिलेशनशिप म्हणजे ऍक्टिव नेटवर्किंग. लोकल एरिया नेटवर्कला लॅन असे म्हणतात, म्हणजे हे कम्युनिकेशन किंवा हे डेटा शेअरिंग फक्त ठरवलेल्या जागेत किंवा लोकल जागेत म्हणजेच छोट्या जागेत केले जाते. लोकल एरिया नेटवर्क हे वाईड एरिया नेटवर्कच्या अगदी विरुद्ध आहे. लॅन कंट्रोल बाय वन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी. लॅनचा स्पीड हा नेहमी हाय असतो अँड लॅन इज ऑलवेज शेअर्ड. लॅनचा उपयोग फक्त एका स्पेसिफिक रूममध्ये, ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा फक्त बिल्डिंगमध्ये. 11 नंबरच्या स्लाइडवर फिगर दिली आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येईल कमीत कमी कम्प्युटर हे लॅन थ्रू जोडलेले असतात. आता पुढचं म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कचा स्पीड हा फार जास्त असतो. मॅन्स कॅन रिकवर फ्रॉम नेटवर्क फॉल्ट व्हेरी क्विकली. म्हणजे नेटवर्क फेल झाले असेल तर तो फार लवकर टाइम रिकवर करतो. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कमध्ये रिंग टॉपोलॉजी येते. मेट्रोपॉलिटन एरिया प्रोव्हाइज्ड डायनॅमिकली. तुम्हाला 12 नंबरच्या स्लाइडवर फिगर दिलेली आहे, त्यावरून कळेलच. मॅनमध्ये डेटा ट्रान्सफरिंग करण्यासाठी फायबर ऑप्टिकचा उपयोग केला जातो किंवा ते वायरलेस सुद्धा असते. यात फंक्शनल रिलेशनशिप ही क्लायंट सर्व्हर थ्रू असते. फिगरमध्ये दिलेल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी असलेला बिझनेसचा डेटा हा मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क थ्रू शेअर केला जातोय. आता पुढे बघू वाईड एरिया नेटवर्क. याच्या नावावरूनच लक्षात येतंय वाईड एरिया नेटवर्क म्हणजेच वॅन. वाईड एरिया नेटवर्क दॅट कव्हर्स अ ब्रॉड एरिया. इट्स क्रॉसेस मेट्रोपॉलिटन एरिया, रिजनल और नॅशनल बाउंड्रीज. इट्स यूजेस राउटर्स अँड पब्लिक कम्युनिकेशन्स लिंक. याचे एक्झाम्पल म्हणजे इंटरनेट. वॅनचा उपयोग 2-3 प्रकारचे लॅन किंवा लॅनमॅन जोडण्यासाठी होतो. वॅनच्या कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन्स काय? तर लेझ लाईन, सर्किट स्विचिंग, पॅकेट स्विचिंग, सेल रिले. वॅनचा स्पीड हा 1200 बिट्स ते 6 मेगाबिट्स पर्यंत असतो. वॅन साठी कनेक्शन मेथड ही इथरनेटची असते आणि यात फंक्शनल रिलेशनशिप हे क्लायंट सर्व्हर असते. वॅनचे कम्युनिकेशन चॅनल हे 3 प्रकारात असते, टेलिफोन लाईन्स, मायक्रोवेव्ह लिंक्स आणि सॅटेलाइट चॅनल्स. 15 नंबरच्या स्लाइडवर दिलेल्या फिगरप्रमाणे तुम्हाला लक्षात येईलच, 3 वेगवेगळ्या कंट्रीज डेटा शेअर करू शकतात, ते फक्त वॅनच्या सहाय्याने. फिगरमध्ये दिल्याप्रमाणे कॅलिफोर्निया, मैसुरी, टेक्झास या 3 कंट्रीज वॅन थ्रू कम्युनिकेट करू शकतात. या 3 कंट्रीज वॅन थ्रू डेटा कम्युनिकेट करू शकतात. आता आपण यात बघितले की रिलेशनशिप हे क्लायंट सर्व्हर थ्रू होते. क्लायंट सर्व्हर नेटवर्किंग काय ते बघू. क्लायंट सर्व्हर नेटवर्किंग मॉडेल ऑफ नेटवर्किंग हे एक बॅलन्स आर्किटेक्चर आहे. म्हणजे सर्व्हर थ्रू क्लायंटला डेटा दिला जातो, क्लायंट तो रिसीव्ह करतो आणि त्याचा रिप्लाय सर्व्हरला देतो. सर्व्हर तो डेटा रिसीव्ह करून त्याचा रिप्लाय क्लायंटला देतो. याचे एक्झाम्पल म्हणजे इंटरनेट. आता आपण लॅन, मॅन, वॅन आणि क्लायंट सर्व्हर नेटवर्किंग बघितले, तर थोडक्यात लॅन आणि वॅन मधील फरक काय ते बघू. लॅन हा स्मॉल एरिया कव्हर करतो, तर वॅन हा लार्ज एरिया कव्हर करतो. लॅन पब्लिक कम्युनिकेशन लिंक्सचा वापर करतो, वॅन पण पब्लिक कम्युनिकेशन लिंक्सचा वापर करतो. लॅनचा स्पीड हा कमी असतो, त्याच्या विरुद्ध वॅनचा स्पीड हा फास्ट असतो. लॅनमध्ये वायफाय आणि इथरनेट केबल्सचा उपयोग होतो, तर वॅनमध्ये ऑप्टिक वायर्स, मायक्रोवेव्ह्स आणि सॅटेलाइट्सचा उपयोग होतो. हे झाले मुख्य फरक लॅन आणि वॅनमध्ये. ज्या पद्धतीने क्लायंट सर्व्हर नेटवर्क असते त्याच पद्धतीने पीअर टू पीअर नेटवर्क सुद्धा असते. तर पीअर टू पीअर नेटवर्क आणि क्लायंट सर्व्हर नेटवर्क यातील मुख्य फरक बघू. पीअर टू पीअर नेटवर्क मध्ये प्रत्येक मशीन हे क्लायंट आणि सर्व्हरचे काम करते, तर क्लायंट सर्व्हर नेटवर्क मध्ये एक मशीन सर्व्हर असते तर दुसरे क्लायंट. पीअर टू पीअर नेटवर्क मध्ये सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीमची गरज नसते, तर क्लायंट सर्व्हर नेटवर्क मध्ये सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीमची गरज असते. पीअर टू पीअर नेटवर्क हे लेस एक्सपेन्सिव्ह आहे, तर क्लायंट सर्व्हर नेटवर्क हे मोर एक्सपेन्सिव्ह आहे. पीअर टू पीअर नेटवर्कला लेस सेक्युरिटी आहे, तर क्लायंट सर्व्हर नेटवर्कला मोर सेक्युरिटी असते. पीअर टू पीअर नेटवर्क हे आपण स्मॉल नेटवर्कसाठी वापरतो, तर क्लायंट सर्व्हर नेटवर्क हे आपण बिग नेटवर्कसाठी वापरतो. या सर्वांप्रमाणे नेटवर्कच्या काही टर्मिनॉलॉजी आहेत, ती म्हणजे अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल, आणि मॉडेम. अॅनालॉग सिग्नल काय? तर अॅनालॉग सिग्नल हा कंटिन्युअस असतो. डिजिटल सिग्नल हा बीट मध्ये रिप्रेझेंट केला जातो. आणि मॉडेम हे असे डिव्हाइस आहे की जे डिजिटल टू अॅनालॉग करते आणि अॅनालॉग टू डिजिटल करते. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही डेटा पाठवतात त्यावेळेला मॉडेम डेटा ट्रान्सफर करताना डिजिटल टू अॅनालॉग करतो आणि अॅनालॉग टू डिजिटल करतो. ह्या झाल्या नेटवर्कच्या टर्मिनॉलॉजी. आपण डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग यात काय बघितले? तर कम्युनिकेशन हे कसे होते, कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याच पद्धतीने कम्युनिकेशन करताना डेटा यूज केला जातो. तर हा डेटा कुठल्या पद्धतीने आहे, तसेच डेटा कम्युनिकेशनचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. त्याचप्रमाणे आपण डेटा कम्युनिकेशनसाठी लागणारे कंपोनंट्स बघितले, जसे की मेसेज सेंडर, रिसीव्हर, ट्रान्समिशन मीडियम आणि प्रोटोकॉल. या पाच कंपोनंटचा उपयोग करून आपण डेटा ट्रान्सफर करतो. त्याच पद्धतीने आपण डेटा फ्लो हा तीन मेथड मध्ये होतो हे बघितलं. एक सिम्प्लेक्स मेथड, हाफ ड्युप्लेक्स मेथड आणि फुल ड्युप्लेक्स मेथड. त्यानंतर आपण डेटा कम्युनिकेशन होण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज असते हे बघितले. डेटा कम्युनिकेशनसाठी लागणारे मीडिया बघितले, तसेच डेटा ट्रान्समिशन होण्यासाठी लागणारे काही विशिष्ट मोड बघितले. त्यानंतर डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला नेटवर्कची गरज असते हेही बघितले. तर हे नेटवर्क आपण कुठे कुठे यूज करू शकतो, रिसोर्स शेअरिंग मध्ये, इन्फॉर्मेशन शेअरिंग मध्ये, तसेच होम ऍप्लिकेशन मध्ये. त्यानंतर नेटवर्कचे आपण फिजिकल साईज बघितली, त्यात लोकल एरिया, मेट्रोपॉलिटन एरिया, वाईड एरिया हे तीन पद्धतीचे नेटवर्क आपण बघितले. ज्या पद्धतीने हे तीन नेटवर्क असतात त्या पद्धतीने पीअर टू पीअर नेटवर्क आणि क्लायंट सर्व्हर नेटवर्क हे नेटवर्क देखील असतात. या नेटवर्कचा आपण डिफरन्स बघितला. अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा उपयोग करून डेटा कम्युनिकेशन होते. नमस्कार.